चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेशमध्ये साखर कारखाने चालू ठेवणार गाळप। कोरोना संक्रमणापासून बचावासाठी जाहीर करण्यात आलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्येही उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांचं गाळप सुरू राहील। प्रदेश सरकारनं ऊस आणि साखर या दोन्हीला अत्यावश्यक वस्तू असल्याचं सांगून हा निर्णय घेतला आहे। पण साखर, इथेनॉल आणि हँड सॅनिटायझर बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, चुना, ग्लिसरीन आणि पॉलीप्रॉपलिन यांचा पुरवठा महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि पश्चिम बंगाल इथून होतो। लॉकडाऊनमुळे या वस्तूंचा पुरवठा झाला नाही तर प्रदेशातील साखर कारखान्यांना गाळप थांबवावं लागेल आणि कारखाना सक्तीनं बंद करावा लागेल। या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रदेशाचे मुख्य सचिव यांनी या राज्यातील मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे। या पत्रात साखर कारखाने सुरू ठेवण्यासाठी त्यांना चुना, ग्लिसरीन आणि पॉलीप्रॉपलिन यांचा पुरवठा करण्यात यावा असं नमूद केलं आहे। मुख्य सचिवांनी पत्रात आवश्यक वस्तूंसाठी बनवलेल्या नियम आणि कायद्याचाही उल्लेख केला आहे। साखर कारखान्यात या दिवसात गाळपानं वेग घेतला आहे। अशामध्ये कारखाना गेट आणि आसपास शेतकरी तसंच कारखाना कर्मचाऱ्यांची ये जा सुरू असते। यांच्यामध्ये संक्रमण पसरू नये यासाठी योग्य काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। प्रदेशाचे ऊस विकास आणि साखर उद्योग मंत्री सुरेश राणा यांनी केलेल्या चर्चेत सांगितलं की त्यांच्या विभागाकडून सर्व साखर कारखान्यांसाठी ॲडवायझरी जारी केली आहे। ऊस घेऊन येणाऱ्या वाहनावर केवळ एकच शेतकरी असेल। सर्व वाहनं योग्य अंतरावर उभे राहून वजनासाठी आपल्या वेळेची प्रतीक्षा करतील। कारखान्याच्या गेटवर शेतकऱ्यांना साबणानं हात धुवावे लागतील। कारखान्याच्या आत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ज्या जिल्ह्यांमध्ये साखर कारखाने आहेत तिथं प्रशासनानंही देखरेख करण्याची सूचना दिली आहे। प्रदेशात आता जवळपास 25% ऊस शेतात उभा आहे। महाराष्ट्रात ऊसाची समुचित उत्पादन न होण्यामुळं यावेळी देशाची घरगुती मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी यूपीवर आहे।